हिब्रिलोकास पत्र अध्याय 12. म्हणून आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या दावेवरून धीराने धावावे. जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णतःच नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करूया. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे. तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला त्याचा विचार करा. तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोषपदरी पडला असता खचू नको, कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्यास तो शिक्षा करतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो त्या प्रत्येकांना तो शिक्षा करतो. हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की देव तुम्हास मुलासारखी वागणूक देत आहे, कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावत नाहीत? परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झालेत अशा शिक्षे वाचून जर तुम्ही आहा तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही. याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्याने आम्हा शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला, तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात आधीन होऊन जगले पाहिजे बरे. आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अति उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली, पण देव आम्हास आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो यासाठी की त्याच्या पवित्रपणात आपण वाटेकरी व्हावे. कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही तर दुःखाची वाटते, तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. म्हणून तुमचे लोंबकळत असलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा. तुमच्या पावलाकरता सरळ वाटा तयार करा यासाठी की जे लंगडे त्यास मार्गातून घालवले जाऊ नये तर त्यापेक्षा त्याने निरोगी व्हावे. सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्या वाचून कोणाला प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. तुम्ही सांभाळून राहा यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. अशा कोणा कडूपणाचे मुळाने अंकुरित होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये. कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या. नंतर तुम्हाला माहित आहे जेव्हा त्यास वारसा हक्काने आशीर्वाद अपेक्षित होता तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला तरी पश्चातापाने आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही. ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो, जो अग्नीच्या ज्वालाने पेटलेला आहे, जो अंधार दुःख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही तर एका नवीन ठिकाणी आला आहात. करण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यांनी ऐकला देवाकडे त्यांनी अशी विनंती केली की त्यांनी यापुढे आणखीन वाणी ऐकवू नये, कारण जी आज्ञा देवाने केली होती ती ते सहन करू शकले नाहीत. जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्यास दगडमार करण्यात यावा. खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की मोशे म्हणाला मी अति भयभीत व कंपित झालो आहे. परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय येरुसलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव व पूर्ण केलेल्या नीतिमानाचे आत्मे आणि तुम्ही जो नवा कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात आणि तुम्ही शिपंड्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक उत्तम बोलते. मोशे जो बोलतो आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे इस्रायल लोक जर निभावले नाहीत तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्या ख्रिस्तापासून भगल्यास आपण विशेष करून निभावणार नाही. त्यावेळेस देवाच्या आवाजाने भूमी हादरली, पण आता त्याने असे ऐबवचन दिले आहे की पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हलवीन. पुन्हा एकदा याचा अर्थ असा होतो की ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील, ज्या गोष्टी हलवता येत नाहीत त्या तशाच राहतील. म्हणून आम्हास आढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगूया आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे.